नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. खरीप हंगामाच्या तयारीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत झाली. यंदाच्या हंगामासाठी राज्यात आवश्यक बियाणं आणि खत उपलब्ध आहे, याचा तुटवडा पडू दिला जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं. बोगस बियाणांची विक्री थांबवण्यासाठी ट्रुथफुल बियाणांची नोंदणी साथी पोर्टलवर करण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधातली भारताची भूमिका जगासमोर मांडण्यासाठी पहिलं सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झालं. हे शिष्टमंडळ इंडोनेशिया, मलेशिया, कोरिया, जपान आणि सिंगापूरला भेट देईल. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळही आज रवाना होणार आहे. छत्तीसगडच्या नारायणपूर, विजापूर आणि दंतेवाडा भागात सुरक्षा दलांशी 50 तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या चकमकीत 27 माओवादी ठार झाले. यात एक जवान शहीद झाल्याची तर आणखी एक जवान जखमी झाल्याची माहिती आहे. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर यांच्यावर आज पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांच्यासह इतर मान्यवरांनी नारळीकरांचं अंत्यदर्शन घेतलं. यंदा मान्सूनचं आगमन वेळेआधीच होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. केरळमध्ये 1 जूनला मान्सून पोहोचतो, मात्र यावेळी तो 5 दिवस आधीच म्हणजे येत्या 3 ते 4 दिवसात पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे असं हवामान विभागाचे शास्त्रज्ञ नरेश कुमार यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. त्यानंतर 3 ते 4 दिवसात तो बंगाल आणि ईशान्येकडे सरकेल असं ते म्हणाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 410 अंकांची वाढ नोंदवत 81,597 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 130 अंकांची वाढ नोंदवत 24,813 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.